आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्सचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान अमेरिकेत दाखल. पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज उद्घाटन. आणि 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा इंग्लंडवर निर्विवाद विजय. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या यशस्वी दौऱ्यानंतर अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं पोहोचले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन उभय देशांमधील व्यापारी आणि इतर संबंधांचा ते आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी काल फ्रान्समधील मार्सेलिया ऐतिहासिक ठिकाणी त्यांनी भेट दिली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या स्थळाला मोठं महत्व असून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर इथल्याच समुद्र किनाऱ्याजवळ जहाजातून उडी मारून मार्सेली बंदरावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यास विरोध करणाऱ्या फ्रेंच कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे त्यांनी आभार मानले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत मार्सेल इथं भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन मोदी यांनी केलं. भारतामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन मोदी यांनी फ्रान्समधील उद्योजक आणि कंपन्यांना केलं. त्यापूर्वी पहिल्या महायुद्धातील भारतीय जवानांना उभय नेत्यांनी आदरांजली अर्पण केली. राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी मोफत वस्तूंची घोषणा करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मोफत वस्तूंची सवय लागली तर लोक काम करणार नाहीत असं न्यायालयानं म्हटलं आहे. नागरी भागात बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या हक्कासंदर्भात न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर सुनावणी सुरु असताना न्यायालयानं काल ही टिप्पणी केली. निवारा देण्याचा हेतू चांगला आहे, मात्र त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं जास्त योग्य होणार नाही का असा प्रश्न न्यायालयानं सरकारला यावेळी विचारला. पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा मार्ग दुहेरी बोगदा पद्धतीचा असावा आणि याबाबतचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत काल मुंबईत दिले. पुण्यासोबतच नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठकही काल पार पडली. प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी 636 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी 203 कोटी रुपयांचा निधी बैठकीत मंजूर करण्यात आला. शहरी वृद्धी केंद्राकरता रस्त्यांचं जाळं तयार करण्यासाठी 1526 कोटी रुपयांची तरतूद मान्य करण्यात आली. पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयातील एका बैठकीत आढावा घेतला. शिवाजीनगर इथं आधुनिक सोयींनीयुक्त बसस्थानक उभारावं आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत महामेट्रोनं समन्वयानं काम करावं असे निर्देशही त्यांनी दिले. पुण्यात गुइलन बॅरे सिंड्रोमचे 5 नवे रुग्ण सापडले असून बाधित रुग्णसंख्या 197 पोहोचली आहे. दिवसभरात काल 13 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत 104 रुग्णांना घरी पाठवण्यात आलं आहे. 22 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर असून 50 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 197 संशयित जीबीएस रुग्णांपैकी 172 रुग्णांना जीबीएस झाल्याचं निदान झालं आहे. सर्वाधिक 92 रुग्णसंख्या महापालिकेच्या हद्दीतील समाविष्ट गावातली आहे. राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तासिका तत्वावरच्या अधिव्याख्यात्यांचं मानधन वेळेवर देण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्याद्वारे शोमॅन राजकपूर या मध्यवर्ती संकल्पनेवर 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून आठवडाभर पुण्यात आयोजित केला जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेत्री शुभा खोटे, अभिनेते अनुपम खेर, गायिका कविता कृष्णमूर्ती यांना यंदाच्या महोत्सवात पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विविध देशी विदेशी सुमारे 150 चित्रपट, जागतिक स्पर्धा विभागातील 14 आणि मराठी स्पर्धा विभागातील 7 चित्रपट यात दाखवले जाणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जागतिक रेडिओ दिवस आज साजरा केला जात आहे. रेडिओच्या महत्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो. एक वृत्तांत.
रेडिओ आणि हवामान बदल ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह जगातील सर्वात मोठं रेडिओचं जाळं असलेलं आकाशवाणी हे देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचणारं प्रभावी माध्यम आहे. बातम्या आणि माहितीच्या प्रसाराद्वारे राष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात रेडिओची महत्वाची भूमिका असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलं आहे. भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचं वाहक असलेल्या आकाशवाणीनं लोकांना देशातील वैज्ञानिक प्रगतीच्या प्रवासाशीही जोडलं आहे. आकाशवाणीने स्पर्श केला नाही असा रोजच्या जीवनातला एकही पैलू नाही असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. 9 दशकांपासून आकाशवाणी माहिती शिक्षण आणि मनोरंजनासह श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ प्रज्ञा पालीवाल गौर यांनी श्रोत्यांना दिलेल्या आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. रेडिओ म्हणजे संवादाचं टिकाऊ बहुमुखी आणि सर्वत्र सहज उपलब्ध होणारं माध्यम असून त्याचं हे महत्व साजरं करण्याची संधी म्हणजे जागतिक रेडिओ दिन असं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझोले यांनी म्हटलं आहे. सध्या वेगानं बदलणाऱ्या जगात हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी रेडिओ अनेकविध मार्गांनी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेंद्र लेले, पुणे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचं कार्य अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. रयत शिक्षण संस्था त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा दाखला असून त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित जनतेच्या शिक्षणाकरता आपलं जीवन समर्पित केलं अशी भावना राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी काल सातारा इथं व्यक्त केली. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राजभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राजभवनातील कर्मचारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशिम इथल्या बसस्थानक परिसरात सकल चर्मकार समाज बांधवांच्या वतीनं काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यांतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना ओडिशामधील श्री जगन्नाथपुरीला नेणाऱ्या रेल्वेगाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल सायंकाळी सोलापूर रेल्वे स्थानकावरून रवाना केलं. भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करत C60 जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला. मात्र या कारवाईदरम्यान पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचं काल निधन झालं. त्यांच्या शौर्याची दखल घेत फडणवीस यांनी कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपये आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान नागुलवार यांच्या पार्थिव देहावर आणखेडा इथं सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भांडवली म्युच्युअल फंडांमध्ये गेल्या महिन्यात 39,000 कोटी रुपयांहून अधिक निव्वळ गुंतवणूक झाली. भारतीय म्युच्युअल फंड संघटनेनं काल प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार अल्प भांडवली फंडांमध्ये 22% वाढ होऊन 5,720 कोटी रुपये गुंतवण्यात आले तर मध्यम भांडवली फंडांमध्ये 1% अधिक वाढ होऊन 5,147 कोटी रुपये गुंतवण्यात आले. मुंबई शेअर बाजाराचा सूचकांक सेन्सेक्स काल 122 अंकांनी घसरून 76,171 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा सूचकांक 26 अंकांनी घसरून 23,045 अंकांवर स्थिरावला. पंढरपूर इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नामवंत वकील प्रभाकर परिचारक यांचं काल पंढरपूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. अहमदाबाद इथं 50 षटकांच्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 142 धावांनी पराभव करून 3 सामन्यांची ही मालिका निर्विवाद जिंकली. 357 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 35व्या षटकात 214 धावांवर संपला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं शुभमन गिलच्या 112 धावांच्या जोरावर 50 षटकात 356 धावा केल्या. हवामान. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्सचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान अमेरिकेत दाखल. पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज उद्घाटन आणि 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा इंग्लंडवर निर्विवाद विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.